पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास पत्र अध्याय दोन मराठी गलतीकरास पत्र अध्याय दोन पौलाच्या कामगिरीचा अर्थ येरुश्लेमकरांच्या लक्षात येतो. नंतर 14 वर्षांनी मी बर्नबासह तितालाही बरोबर घेऊन येरुश्लेमास पुन्हा वर गेलो. ते मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे गेलो. जी स्वार्था मी विदेशी लोकात गाजवित असतो ती मी त्यास निवेदन केली, परंतु जे प्रतिष्ठित होते त्यास एकांती केली, नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे झाले असते. तथापि माझ्या बरोबरचा तीत हा हेलनी असतानाही त्याला देखील सुंता करून घेणे भाग पडले नाही. या गोष्टीला चोरून आत आणलेले खोटे बंधू कारण झाले. ते आम्हास दासपणात घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये जी आमची मोकळीक ती हेरावून घेऊन चोरून आत आले होते. त्यास आम्ही घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही, यासाठी की सुवार्तेचे सत्य तुम्हाजवळ असावे. जे कोणी प्रतिष्ठित असे मानले जात होते ते कसेही असले तरी त्यांचे मला काही नाही. परमेश्वर मनुष्यांच्या तोंडाकडे पाहत नाही. असे जे प्रतिष्ठित होते त्यांनी माझ्या स्वार्थेत काही भर घातली नाही, तर उलट जसे सुंता झालेल्या लोकास स्वार्था सांगण्याचे काम पेत्राला सोपवले आहे, तसे सुंता न केलेल्या लोकास स्वार्था सांगण्याचे काम मला सोपवले आहे. असे पाहून का तर ज्याने पेत्राला सुंता केलेल्या लोकात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली त्याने मलाही विदेशी लोकात शक्ती पुरवली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानले आहेत त्यांनी मला व बर्नबाला आपण परमेश्वराच्या कार्यात सहभागी आहो हे दर्शविण्याकरता उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, यासाठी की आम्ही विदेशांकडे व त्यांनी सुंता केलेल्या लोकांकडे जावे, तरी आम्ही गरिबांची आठवण करावी असे ठरले. आणि तेच करावयास मी स्वतः उत्कंठित होतो. पेत्रांचा निषेध. पुढे केफा अंत्युखियास आला तेव्हा तो दोषी ठरल्यामुळे मी त्याला तोंडोतोंड आडवा आलो, कारण याकोबापासून कित्येक जण येण्यापूर्वी तो विदेशी लोकांच्या पंक्तीत जेवत असे आणि ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकास भिऊन माघार घेऊन वेगळा राहिला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले. ते असे की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने ओढला गेला, परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाही असे मी पाहिले. तेव्हा सर्वासमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असता विदेशी लोकांसारखा वागतोस, यहुद्यासारखा वागत नाहीस, तर विदेशी लोकांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्याजवर जुलूम करतोस हे कसे? नियमशास्त्राला आलेले अपयश. आम्ही जातीचे यहुदी आहो, पापिष्ट विदेशी लोकातले नाही, तरी मनुष्य नियमशास्त्रातील कर्मांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. अशा समजुतीने आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कर्मांनी ठरू नये, कारण नियमशास्त्रातील कर्मांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरावयाचा नाही. ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो तर ख्रिस्त पापाचा पुरस्कर्ता आहे काय? असे अगदी नाही, कारण जे मी पाडून टाकले ते जर फिरून बांधतो तर मी उल्लंघणारा आहे असे सिद्ध करतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी परमेश्वराकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते विश्वासाने आहे, ज्या परमेश्वराच्या पुत्राने मजवर पीती केली व स्वतःला मचकर्ता दिले, त्याजवरील विश्वासाने ते आहे। मी परमेश्वराची कृपा व्यर्थ करत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राने आहे तर ख्रिस्ताचे मरण निरर्थक झाले।